नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस फुडारी अजय राय हांणी सरकाराविरुद्ध केल्ल्या कथीत आक्षेपार्ह वक्तव्या उपरांत भाजपान आयज काँग्रेसीचेर जोरदार हल्लाबोल केलो। नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हांणी म्हळें की एकीकडे पाकिस्तान सिमेर सतत झुजबंदी कबलातीचें उल्लंघन करता आनी दुसरीकडे काँग्रेस आनी भारत गटाचे फुडारी लष्कराक लक्ष्य करून विधानां करतात। विरोधी पक्ष फुडारी म्हणटा की ते सरकारा वांगडा आसात, पूण कांय काँग्रेस फुडारी देशाविरुद्ध विधानां करतात अशें तांणी म्हळें। त्रिवेदी हांणी विरोधकांचेर सशस्त्र दळाचें मनोबल कमी करपाचो प्रयत्न केल्ल्याचो आरोप केला। भाजप फुडाऱ्यान अशें प्रतिपादन केलें की पहलगाम दहशतवादी हल्ल्यांतल्या गुन्यांवकारांक सोदून तांकां ख्यास्त दितले। भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हांणी आज नवी दिल्लीत पक्षाच्या सरचिटणीसांची बसका घेतली। भाजपा मुख्यालयांत जाल्ले हे बसकेंत पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष, अरुण सिंग, विनोद तावडे, तरुण चूग आनी हेर उपस्थित आशिल्ले। नो बीजेपी उपक्रमाचो भाग म्हणून केंद्रीय मंत्री आनी भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांणी काल नवी दिल्लीत अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेंको हांची भेट घेतली। ह्या भेटी वेळार नड्डा हांणी आफ्रिकन युनियनाचे अध्यक्षपद स्विकारल्या बद्दल अध्यक्ष लॉरेंको हांचे अभिनंदन केले। तांणी भाजपाच्या संघटनात्मक चौकट आनी चालू उपक्रमा बद्दल माहिती दिली, तशेंच विविध समुदायांक मेरेन पक्षाच्या समावेशक भुमिकेचेरूय उजवाड घालो। परस्पर संबंध मजबूत करपाक भाजपा आनी पॉप्युलर मुवमेंट फॉर दी लिबरेशन ऑफ अंगोला म्हणल्यार MPLA हांचे प्रतिमंडळ स्तरावेली देवाणघेवण सुरू करपाचो प्रस्तावूय तांणी ह्या वेळार मांडलो। आशियाई विकास बँक म्हणल्यार ADB गव्हर्नर मंडळाची 58वी वर्सुकी बसका काल इटलींत मिलानांत सुरू जाली। 4 दिसांच्या ह्या कार्यक्रमांत अर्थमंत्री निर्मला सितारामन भारतीय शिष्टमंडळाचें फुडारपण करतात। अर्थमंत्री वर्सुकी बसकेच्या वेळार केंद्रस्थानी आशिल्ल्या कार्यक्रमांत गव्हर्नराचे वेवसाय सत्र, गव्हर्नराचे पूर्ण सत्र आनी क्रॉस बॉर्डर कॉलॅबोरेशन फॉर फ्युचर रेझिलियन्स ह्या विशयाचेर ADB गव्हर्नराच्या सेमिनारात पॅनलिस्ट म्हणून सहभागी जातली। मंत्री मिलानात भारतीय डायस्पोरा वांगडा संवादूय सादतली, तशेंच जागतीक थिंक टँक वेवसायीक फुडारी आनी CEO मेळटली आनी बोकोनी विद्यापीठांत आर्थीक आनी हवामान लवचिकता संतुलित करप ह्या विशयाचेर मिलान फोरमाच्या पूर्ण सत्रांतूय भाग घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत माजी राष्ट्रपती ज्ञानी झलसिंग हांच्या 109व्या जयंती निमतान तांकां पुष्पांजली ओपली। राष्ट्रपती मुर्मू हांणी माजी राष्ट्रपतींच्या प्रतिमेक पुष्पांजली घाली। 5 मे 1906 पंजाबांत फरीदकोट जिल्ह्यात जन्मल्ले सिंग हांणी 1982 ते 1987 मेरेन देशाचे 7वे राष्ट्रपती म्हणून काम केलें। भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी म्हळ्यार UIDAI नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश परिक्षा NEET UG 2025 वेळार चेहरो प्रमाणीकरणाच्या वापराचेर संकल्पन पुरावो म्हळ्यार POC यशस्वीपणान पार केलो। काल नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हळ्यार NTA ही परिक्षा घेतली। भारतातल्या एका व्हडल्या प्रवेश परिक्षे खातीर उमेदवारांची वळख तपासपा खातीर आधार आधारीत चेहऱ्या प्रमाणीकरणाची कार्यक्षमताय आनी परिणामकारकतेचे मूल्यांकन करपाचो हेतू POCचो आशिल्लो। हो उपक्रम राष्ट्रीय माहिती केंद्र NIC आनी NTA हांच्या सहकार्यान चालीक लायला, जो प्रगत बायोमेट्रीक तंत्रज्ञान वापरून परिक्षेची सुरक्षा आनी उमेदवार सत्यापन प्रक्रिया वाडोवपाच्या दिकेन म्हत्वाचें पावल आसा। POC वेळार दिल्लीतल्या कांय वेंचीक NEET केंद्रांनी आधार मुखामळ प्रमाणीकरण तंत्रज्ञान वापरलें आनी NIC डिजिटल मुळाव्या साधन सुविधां कडेन आनी NTA परिक्षा प्रोटोकॉलांत एकठांय केलें। भारतीय हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस वायव्य भारतांत वादळ आनी वादळ वारे खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। ब्रेस्तार मेरेन ओडिशा, अस्तंत बंगाल आनी झारखंडांत गडगड वीज आनी वादळी वारें येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। दक्षीण भारतांत कर्नाटक, दर्यादेग आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, रायलसीमा, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आनी कारायकल ह्या वाठारांनी सप्तकभर अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय आसा। टेबल टेनिसांत भारतीय खेळाडू अंकुर भट्टाचार्य आनी अभिनंदन प्रधावदी हांणी बँकॉकांत WTT यूथ स्टार कंटेंडर U19 चल्यांच्या दोट्टी खेळाचें विजेतेपद जिखलें। अंतीम फेरयेंत तांणी कोरियाच्या ली जुंगमोक आनी चोई जिवूक हाचो 3-1 असो पराभव केलो। एकोडी खेळांत अंकुरान कोरियाच्या ली सेवंगसचेर 3-0 असो जैत मेळून बरी सुरवात केली, पूण उपांत्यपूर्व फेरयेंत जपानाच्या योशिमा कडच्यान 0-3 असो पराभव ताका पत्करचो पडलो। IPL क्रिकेटांत पंजाब किंग्सान काल धर्मशाळा हांगा हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमार लखनौ सुपर जायंट्साक 37 धांवड्यांनी हारयले। ह्या जैता सयत पंजाब किंग्स पॉयंट टेबलांत दुसऱ्या सुवातेर पावला। आयज सनरायझर्स हैदराबाद आनी दिल्ली कॅपिटल्स पंगड सांजे 7:30 वरांचेर हैदराबादांत खेळटले। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर। नमस्कार।